चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीसी डेली शुगर मार्केट अपडेट, बुधवार 18 डिसेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज बाजारात मध्यम मागणी दिसून आली। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3200 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3245 रुपये ते 3310 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3120 रुपये ते 3140 रुपये होता, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3270 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3430 रुपये ते 3450 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3260 रुपये ते 3325 रुपये होता, तर M30चा व्यापार 3310 रुपये ते 3350 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, इराणकडून कच्च्या साखरेची जोरदार मागणी असल्याने येत्या काही दिवसात साखरेचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे। जयगड बंदरासाठी माल वाहतुकीमुळे कोल्हापूर विभागातून कच्च्या साखरेची मागणी 20,800 रुपये ते 21,000 रुपये आहे। एक्सपॅक्ट्रीनुसार सीझन 2018-19 इक्युमजा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 21,200 रुपये ते 21,300 रुपये आहे। एक्सपॅक्ट्रीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमजा 100 कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 21,500 रुपये ते 21,600 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमजा 150 असलेल्या सीझन 2018-19 $338 ते $340 आहेत आणि इक्युमजा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $343 ते $345 आहेत। भारतीय कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $332 ते $334 आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $353.20 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $13.30 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.99 झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.07 झाला। क्रूड फ्युचर्स 4,298 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $60.42 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 206.40 अंकांनी वर येऊन 41,558.57 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE Nifty 156.65 अंकांनी वर येऊन 12,221.65 अंकावर बंद झाला।